झाला दुसऱ्या अंदाज. भारतानी मारला शिक्का आपल्या बेस्ट मराठी शोवर आणि बेस्ट मराठी आरजेवर, म्हणजे मॉर्निंग नंबर वन संग्राम बरोबर. संग्राम बरोबर
सुपर हिट 93.5 रेड एफएम वर. नमस्कार, मी आहे संग्राम. औरंगाबाद आणि नाशिक मध्ये मी काय करणार आहे, चाललोय मी तिथे, कारण मला रेड एफ एमचे जितके महाराष्ट्रामध्ये स्टेशन्स आहेत ते तिथल्या सगळ्या आपल्या रेड एफ एमच्या मित्रमैत्रिणींनी तिकडे बोलवलंय. ते म्हणत आहेत की अरे आम्ही इथे सगळ्यांना सांगितलं नाशकात औरंगाबादमध्ये की जगातला सर्वोत्कृष्ट मराठी रेडिओ जॉकी आणि मराठी रेडिओ शो हे दोन्ही अवॉर्ड सलग 2 वर्ष आमच्या संग्रामला मिळालेत असं ते मला सांगत होते. तर तिथली लोकं म्हणतात अरे दाखवा ना मग एकदा हा काळा का गोरा की काय म्हणजे गहूवर्णीय वगैरे. म्हटलं चला असा असेल आग्रह असेल मंडळाचा तर जायला काहीच हरकत नाही, त्यामुळे तिकडे जायचा प्लॅन आम्ही करतोय. आता तो कसा प्लॅन आहे काय आहे वगैरे डिटेल सगळे मी तुम्हाला सांगेन, पण आत्ता मला तुमच्याकडनं, तुम्ही जर नाशिकचे असाल किंवा औरंगाबादचे असाल किंवा तिथे तुमचे फ्रेंड्स असतील फॅमिलीज असतील तिथपर्यंत काही पैगाम पोचवायचा असेल किंवा काही फिजिकल वस्तू पोचवायची असेल तर ती माझ्यातर्फे तुम्ही करू शकता. मला फोन करा 6608093 आणि सांगा कोणाला काय सांगायचंय कोणाला काय द्यायचंय. कमिंग अप इन जस्ट अ बिट सुपर हिट गाणं
बोलना, बोलना.
मी आहे संग्राम.
बोलना, बोलना.
93.5 रेड एफएम बजाते रहो.